भाषा आपली सर्वांचीच. लेख चौथा, आघात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि पुण्याची गणना आता भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये होते. ह्या दोन वाक्यातल्या पुण्याची या शब्दाचा उच्चार तुम्ही अगदी पुण्याची आणि पुण्याची असा अचूक केलेला असणार यात काही शंकाच नाही. पण तो सारखा आहे का? तो उच्चार सारखा आहे किंवा नाही ह्याचा विचारही तुम्ही कदाचित कधी केलेला नसेल. मराठी ही तुमची मातृभाषा असल्यामुळे हा विचार करण्याचं एरवी काही कारणही नाही. पण असा प्रश्न चुकून कुठे उपस्थित झाला तर मात्र आपली मोठी पंचाईत होते, कारण असा प्रश्नच कधी पडलेला नसल्यामुळे त्याच्या उत्तराची उठाठेव आपण स्वाभाविकपणे कधी केलेली नसते. संस्कृत भाषेत आघात केव्हा कुठे द्यायचा ह्याबाबत स्वच्छ सोपा नियम आहे. जेव्हा जोडाक्षर येतं तेव्हा त्या जोडाक्षरापूर्वीच्या अक्षरावर सिलॅबलवर नेहमी आघात येतो. म्हणजे सत्य शब्दात त्य पूर्वीच्या अक्षरावर आघात येईल. आघातांबाबतची संस्कृतची ही परंपरा आधुनिक भारतीय भाषांमध्ये प्रमाण भाषांमध्ये तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांबाबत बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. सुदैवानं प्रमाण मराठीत ती अजून निकालात निघालेली नाही. एका फटक्यात संस्कृत शब्दांचं लेखन बदललं, आता त्यांचे उच्चारही बदलून टाकूया अशी चळवळ अजून तरी कोणाच्या डोक्यात आलेली दिसत नाही हे आपलं सुदैवच म्हणायचं. एका बाजूला आपण संस्कृतमधली जोडाक्षरांची आणि त्यावरच्या आघातांची परंपरा मानतो आणि त्याचवेळी आधुनिक मराठीत आघात नसलेली भाराभर खोटी जोडाक्षरंही लिहित असतो. ह्या दुहेरी पद्धतीमुळे मराठीत, केवळ मराठीतच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांच्या लेखनात एक चमत्कारी गोंधळ निर्माण झालेला आहे. म्हणजे संस्कृतसारख्या प्राचीन भाषेचं लेखन एकदम निर्दोष उत्कृष्ट, पण आधुनिक भारतीय भाषांचं लेखन सदोष अशास्त्रीय भोंगळ. मराठी भाषेचा विकास होताना तिच्यात अनेक नवीन ध्वनी विकसित झाले, पण ते लिहिण्याची योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नव्या ध्वनींची काही व्यवस्थाच लावली गेली नाही. परिणामतः नव्या ध्वनींची सोय जुन्या अक्षराच्या खोलीतच दाटीवाटीनं करण्यात आली. असलेल्या अक्षरांमध्ये मोडतोड करून मराठीचं लेखन पुढे रेटण्यात आलं. त्यामुळे उच्चारांमध्ये आघातांमध्ये घोटाळे व्हायला सुरुवात झाली. एकदा जी घसरगुंडी चालू झाली ती अद्याप चालूच आहे. मूळ देवनागरी लिपीत संस्कृतातल्या ध्वनींची सुरेख रचना केलेली आहे. क च ट त प ह्या पाच वर्गात 25 व्यंजनं आहेत. ही पाच व्यंजनं अघोष आहेत, तर ह्याच वर्गातली तिसरी व्यंजनं म्हणजे ग ज ड द ब ही सघोष आहेत. प्रत्येक वर्गातलं दुसरं आणि चौथं व्यंजन हकारयुक्त आहे. ख छ ठ थ फ आणि घ झ ढ ध भ. संस्कृत भाषेत एवढेच हकारयुक्त ध्वनी आहेत. क अधिक ह बरोबर ख, ग अधिक ह बरोबर घ, अशा प्रकारे हे ध्वनी बनतात. मराठीत जेव्हा आणखी बरेच हकारयुक्त ध्वनी विकसित झाले तेव्हा त्यांच्यासाठी नवीन चिन्ह देण्याचा प्रयत्न झाला नाही आणि हकारयुक्त ॲस्पिरेटेड न म य र ल र व हे ध्वनी आपण कारण नसताना जोडाक्षर म्हणून लिहू लागलो. उदाहरणार्थ कान्हा, न अर्धा हा पूर्ण. आम्हाला, वह्या, कोल्हा, गुऱ्हाळ, चव्हाण या शब्दांमध्ये कुठेही आघात नाही, म्हणून तिथं कोणतंही जोडाक्षर येता कामा नये. आज जे दिसतात ती खरी जोडाक्षरं नाहीतच. कन्नड लिपीत अक्षराखाली एक टिंब देऊन हकार दाखवला जातो, त्याप्रमाणे मराठीत तो न म य व या अक्षरांच्या खाली टिंब देऊन दाखवता येईल आणि मग काना म्हणजे ना खाली टिंब म्हणजे कान्हा, आम्हाला म्हणजे मा खाली टिंब दिलं की आम्हाला, कोल्हापूर, गुराळ, चव्हाण अशा प्रकारे अचूक लेखन करता येईल. शुद्ध लेखनाच्या नियमात वरचेवर बदल करण्याचे हौस महाराष्ट्राला आहेच. उपयुक्त सुधारणा करायच्या नाहीत असा संकेत असला तरी पुढच्या समितीतल्या काही उत्साही सदस्यांनी ह्या मुद्द्याचा विचार मांडायचा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. ह्या आणि अशा शास्त्रीय सुधारणा आपण आपल्या लेखनात करायचं ठरवलं तर उत्तमच आहे. पण हा क्रांतिकारक बदल आपल्या रोजच्या लेखनात आर्थिकदृष्ट्या कदाचित परवडणारा नसला तरी देवनागरीचा ध्वनिलिपी म्हणून फोनेटिक स्क्रिप्ट म्हणून उपयोग करायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करणं आणि विकास करणं आवश्यकच आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले उच्चार चांगले होण्यासाठी या सर्व बाबींचा विचार, आचार आणि अभ्यास आपण सातत्यानं करायला पाहिजे. प्रथम म्हणजे आपण आपल्या शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण द्यायला पाहिजे आणि त्यानंतर शिक्षकांकडून ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत झिरपेल, मिळेल, जाणीवपूर्वक दिलं जाईल अशी व्यवस्था करायला पाहिजे. ह्या मुद्द्यावरूनही लक्षात येईल की मराठीचा उच्चारण कोश असणं किती आवश्यक आहे. प्रशिक्षणाची गरज पालकांनाही आहे हे आपण विसरता कामा नये, कारण मुलं शाळेत असतात त्यापेक्षा अधिक वेळ घरी असतात. शब्दच ठाऊक नसले की मग सामासिक शब्दांमध्ये होणाऱ्या गोंधळांना तर अंतच नसतो. ते गोंधळ पाहिले की असं वाटतं की आपण आपल्या सख्या भाषेकडे, मातृभाषेकडे का बरं इतकं दुर्लक्ष करतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट, माझा पुतण्या कल्याणच्या शाळेत होता. एक दिवस तो घरी आला तोच मुळी भयंकर चिडून. गुरुजींनी त्याच्या श्रीमुखात ठेवून दिली होती. घरी आला तेव्हा त्याच्या फार गोऱ्या नसलेल्या गालावरची लाली स्पष्ट दिसत होती. आज आपल्याला विनाकारण मार खावा लागला अशी त्याची तक्रार होती. त्याच्या चेहऱ्यावर आणि आवाजातही विलक्षण सात्विक संताप होता. शेवटचा तास होता आरोग्य विज्ञानाचा. गुरुजी विषमज्वराची माहिती सांगत होते. प्रत्येक वेळी ते विषमज्वर असा उच्चार करत होते. तेव्हा आमच्या संतोषनं गुरुजींना अडवून तो विषमज्वर नाही तर विषमज्वर आहे असं सांगितलं. बरं, हा पठ्ठ्या एकदा सांगून गप्प बसला असं नाही. आमचा संतोष तसा अगदी लहानपणापासून थोडा आगाऊ आहेच. दोन चारदा त्यानं आपलं शहाणपण दाखवत गुरुजी विषमज्वर नाही विषमज्वर असं सांगून त्यांच्या व्याख्यानाचा ओघ खंडित केला होता. अख्ख्या वर्गाचा वेळ फुकट गेला होता त्यामुळे गुरुजी स्वाभाविकपणे रागावले. त्यातून तो शेवटचा तास. संतोषच्या अपराधाला शिक्षा होणं प्राप्त होतं. तास चालू असताना मध्येच गडबड करण्याच्या प्रवृत्तीला जरब बसणं आवश्यक होतं आणि परिणामतः गुरुजींनी संतोषच्या गालावर एक सणसणीत ठेवून दिली. त्यांचं तरी काय चुकलं होतं. डोळ्यांना अक्षरांचा, शब्दांचा सराव व्हावा लागतो तसा कानांवरही ध्वनीचे पद्धतशीरपणे संस्कार व्हावे लागतात. तसे सुसंस्कार घेऊन माणसानं सुश्रुत बहुश्रुत बनायला पाहिजे. संस्कार दोघांनाही आवश्यक आहेत. ते झाले तरच कोणाच्या गालावर उगाचच आघात होण्याचे प्रसंग टळतील, नाही का?